Red FM, we're morning number one. मध्य रुद्रा तुम चाह सोबतान morning number one मध्य नहीं ये नहीं हो सकता types movement पसुन. Wow क्या बात है. Yes ये ही तो मैं चाहता था. Types movement पर अंदर आपला प्रवास. आणि हे 42 दिवस सराफांची दुकानं बंद होती आणि एकूणच ही दुकानं का बंद होती याचं सगळं एक्सप्लेनेशन थोडा वेळापूर्वी आपण जाणून घेतलंय. आणि ह्याच एक्सप्लेनेशनला जाणून घेतल्यानंतर ह्या 42 दिवसांनंतर आता जेव्हा दुकानं उघडली आहेत आता ती उघडीच राहणार आहेत का अशातला भाग नाही. 10 दिवस उघडी राहतील त्यानंतर कदाचित बंद होऊ शकतील. कदाचित परत असा निर्णय घेतला जातोय की बेमुदत बंद करण्यात यावा पुकारण्यात यावा परत एकदा. एकूणच थोडा वेळापूर्वी मला मनीषचा फोन आला होता. मनीषनं म्हणणं की येस सराफांच्या दुकानाचा बंद असणं 42 दिवस बंद असणं त्याच्या स्वतःवर काही इम्पॅक्ट टाकला का तर उत्तर आहे नाही. पर्सनली मला या गोष्टीचा इतका त्रास झाला नाही कारण माझ्या घरात कुठल्याही स्वरूपाची खरेदी करायचं आमच्या कोणाच्याही मनात नव्हतं त्यामुळे आम्ही या गोष्टीचा पर्सनली विचार केला नाही. त्यामुळे मी म्हणेन मला त्रास झाला नाही पण सराफांची दुकानं बंद होती या संपूर्ण गोष्टीचा परिणाम बाजारावरती दिसून आला. डेफिनेटली आणि हा परिणाम प्रत्येक मार्केटवरती दिसून आला. लग्न सराई लग्नांचे मुहूर्त मग सराफांची दुकानं बंद आहेत बरीच दिवस झाले संप चालला आहे. मग लोकांनी कितीतरी लोक अशी सुद्धा असतील की ज्यांनी तारखा पुढे ढकलल्या नाही. ठीक आहे आपण एक काम करत या महिन्यात नको करूयात आपण पुढे करूयात. माझा एक मित्र आहे त्याची एंगेजमेंट फिक्स झाली होती याच महिन्यात करायचं असं त्यांचं चाललं होतं पण फक्त आणि फक्त दुकानं बंद आहेत म्हणून त्या लोकांनी मे महिन्यातला मुहूर्त पाहिला एंगेजमेंटसाठी. डेफिनेटली रिंग पाहिजे मला छानशी काहीतरी दागिना पाहिजे नव्या होणाऱ्या सुनबाईला. सो अशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. मॉर्निंग नंबर वन मध्ये तुमच्यासोबत काही घडलं 6601935 वर सांगताय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो हाय हील्स पे नाचते राहो.